देहे बुद्धीचा निश्चय जाढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना परब्रह्म ते मी पणे आकळेना मनी शून्य अज्ञान हे मावळेना मनाना कळे नाढळे रूप ज्याचे दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे तया खूण ते हीन दृष्टांत पाहे तेथे संग निसंग दोन्ही न साहे नवे जाणता नेणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती नेणती नेणती अंत त्याचा वसे हृदयी देव तो कोण कैसा पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा देहे टाकिता देव कोठे पहातो परी मागुता ठाव कोठे राहतो बसे हृदय देव तो जाण ऐसा नभाचे परी व्यापकू जाण तैसा सदा संचला येत ना जात काही तया वीण कोठे रिता ठाव नाही नभी वावरे जाणु रेणु काही रिता ठावया राघवे वीण नाही तया पाहता पाहता तोची जाले तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले नभासारिखे रूप या राघवाचे मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे तया पाहता देह बुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना नभे व्यापिले सर्व दृष्टीस आहे रघुनायका उपमाते न साहे दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही न साहे अति गूढ ते दृश्य तत्काळ सोपे दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे कळे या कळे रूप ते ज्ञान होता तिथे आटली सर्व साक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोरे तो चितो राम सर्वत्र पाहे, कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना, बहुता दिसा आपली भेट जाली, विदेही पणे सर्व काया निवाली, मना गुजरे तुज हे प्राप्त झाले, परियंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी, मना सर्वही संग सोडूनी द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे, मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधना शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी, मनाची शते एकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढ़े ज्ञान वैराग्य सामर्थ्यंगी, मणि दास विश्वासत मुक्ति भोगी, जय जय रघुवीर समर्थ।